जय महाराष्ट्र हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व माता भगिनी बांधव युवा, मी नागेश पाटील आष्टीकर महाविकास आघाडीच्या वतीने हिंगोली लोकसभा लढवित आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये हिंगोलीच्या विकासासाठी आणि इथल्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी या मैदानात उतरलो आहे। विकासाचा अंधार दूर करून मशाल पेटवण्याचा आपला सर्वांचा उद्देश आहे। म्हणून येत्या 26 तारखेला तुम्हीही मैदानात संकल्प करा। एक नंबरवर असलेलं खऱ्या शिवसेनेचं चिन्ह मशाल समोरील बटन दाबून हुकुमशाही विरोधात आवाज बुलंद करा। लक्षात ठेवा, उमेदवार क्रमांक 1 आणि चिन्ह मशाल। जय महाराष्ट्र, जय हिंद।